सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर मैं हूँ अभिनीत आपके साथ। वेलकम आप सभी का सुपर हिट गानों के बाद। सो लॉकडाऊनच्या काळामध्ये अभिनेता सोनू सूद याचं नाव खूपच चर्चेमध्ये होतं। अनेक मजुरांना आपापल्या गावी पोहोचवण्याचं काम सोनूने केलं होतं। मग बसनं किंवा मग फ्लाईटनं ट्रेननं सोनूनं मजुरांना आपापल्या घरी पोहोचवलं होतं। यातलेच एक मजूर ज्यांचं नाव आहे प्रशांत, ओडिसामध्ये प्रशांत एक वेल्डिंग शॉप चालवतात आणि त्याआधी कोचीमध्ये एअरपोर्टवर काम करायचे, पण कोचीमध्ये लॉकडाऊनमुळे ते अडकले होते आणि त्यांच्यासोबत इतरही मला वाटतं काहीतरी 168 169 इतरही सहप्रवासी होते। या सगळ्यांना आपापल्या घरी पोहोचवण्याचं काम सोनू सूदनं केलं होतं आणि सोनू सूदचे आभार मानण्याकरता प्रशांत यांनी आपल्या वेल्डिंग शॉपला सोनू सूद याचं नाव दिलंय। सोनू सूद त्याने त्या बोर्डवरती फोटो लावलाय आणि सोनू सूद याचं नाव जे ना ते आपल्या वेल्डिंग शॉपला दिलंय, खास करून सोनूचे आभार व्यक्त करण्याकरता। सोनूला ही गोष्ट कळली, सोनूने प्रशांत यांना फोन केला आणि कधी भविष्यामध्ये त्या दुकानाला त्यांच्या गावाला भेट देण्याची इच्छासुद्धा सोनूने व्यक्त केली आहे। सो आज आपण याच प्रशांत यांच्याशी बोलणार आहोत या सगळ्याविषयी। थोड्याच वेळात प्रशांत आपल्यासोबत असणार आहे। सो कुठे जाऊ नका, ऐकत रहा 93.5 रेड एफ एम। मी अभिनीत तुमच्यासोबत बजाते रहो।